श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय बावनावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः।
त्यासा ग्रंथ ही साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ। साई लीला परम पवित्र त्यातील सच्चरित कथा सत्र वाचा हे निज गुरु चरित्र इह परत्र प्रबोधक। संग्रही जाते असंख्यात परिव्युत्पत्ति विद्यारहित करी धरूनी हे माडपंत हे निज सच्चरित लिहविले। काही आपण आपुली ख्याति स्वमुखे शिष्या श्रवण करविति ते ही गेलिया निज धामा प्रति या ग्रंथा स्फूर्ति तई पासून। परोपरीचा वार्ता गहन साई जेम्हा करीत कथन श्रोते होत अत्यंत तल्लीन भूकतहान विसरत। जिही पाहिले साई स्वरूप हरले तयांसे त्रिविध ताप। ऐसा जानसा तेज प्रताप साध्यंत केवी वर्णावा। ऐसा साई उदार कीर्ति जे जे लागले त्याचा भक्ति तयांचिया उद्धारा प्रति ठेविली निज ख्याति लिहून। गोदावरीचे पवित्र स्नान पुढे घेवोनिया समाधी दर्शन करावे हे सच्चरित श्रवण त्रिताप शमन होतील। सहज बोलता जयाच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी प्रेमी घालाया ग्रंथी दिठी पापांच्या कोटी निरसतील। जन्म मरण यातायाती सुखवा व्याजे मनी इच्छिती जेणे दावूनी आपुली पावले प्रेमे निज भक्त भाविक बळे देही चसता विदेही केले परमार्था लाविले अकळपणे सागरासी देता आलिंगन सरिता विसरते सरिता पण तैसा भक्त येता शरण मिरविसी दुजे पण भक्ताचे दोन्ही दीप एक होती एकमेका आलिंगन देती तात्काळ हरपे द्वैत स्थिती एकची दीप्ती एकत्वे कर्पूर सोडूनी त्याची धृती सूर्या सोडूनी त्याची दीप्ती कनका सोडूनी त्याची कांती राहील का निश्चिती वेगळी जैसी सागरी रिघे सरिता सागरची होऊनी ठाके तत्वता अथवा लवण सागरी रिघता सागरी समरसता तत्काळ तेणे परी येता साई परी शरण भक्ता माजी नुरे दुजे पण भक्त होती समसमान त्यागुनी मी पण आपुले जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती तिही माझी लकवण्याही स्थिती जाहली असाई मय वृत्ती संसार निवृत्ती काय दुजी असो आता येऊनी लोटांगणासी हेची मागतो आयांपाशी तुझ वीणा अन्यत्र यावांछेसी जाऊन देसी एकसरी ब्रह्मादिस्तंभ पर्यंत घटमठी सबाय आकाशवत परिपूर्ण जो सर्वभूतात विषमता यत्किंचित जो नेणे सकळ भक्त ज्या समसमान जो नेणे मानावमान प्रिया प्रिय नेणे जयाचे मन जयान विषम पण तिळ भर शरण रिहूत्या साई समर्था जो निज स्मरणे दे सर्वार्था त्याच्या चरणी अखंड माथा ठेवुनी कृतार्थ होऊ की आता श्रोते सज्जन भक्त प्रवर सर्वा माझा नमस्कार तुम्ही थोर मित्राचार विनवितो साचार ते परिसा मासो मासी काढूनी अवसर कथा परिसल्या ज्या काळवर त्या जयाच्या तयाचा विसर नेदा क्षण भर पडावया आपण जो जो सप्रेम चित्ता परिसताया साईच्या कथा तो तो मी जो येतील वक्ता तया उल्लासता दे साई तैसे जई श्रोतेन दत्तावधान वक्तान केव्हाही सुप्रसन्न परस्परांच्या प्रसन्नते वीण वाऊगाशीण श्रवणाचा परम दुस्तर भवसागर उसळती मोहाच्या लाटा अनिवार आदळती अविचार तटावर पाडीती सरोवर धैर्याचे वाजतो अहंकाराचा वारा तेणे हा डहुळे सागर सा सजरी हा सागर भयंकर अगस्ति रूपे प्राशी गुरुवर तयांसे जे चरण रज किंकर तयान लव मात्र भय त्यांसे मनोनी साई समर्थ सद्गुरु हो निया भवा भीते तारु आम्ही जे केवळ कास धरू त्या सर्वास उतरु पैल पार महादुस्तर हा भवार्णव करासाई चरणांची नाव दाविल निर्भय पैल ठाव पहानवला नयनी कोंदो साई मूर्ती साईच दिसो सर्वाभूती ऐसी ही स्थिती भक्ता येवो होनिया स्वच्छंद वर्ती पूर्वजन्मी पावलो च्युती आता तरी लाभो सद्गती संग निर्मुक्त पाठीसी असता श्री समर्थ कोणीही लावू न शके हात ऐसी या निर्धारे जे निर्धास्त धन्यते भक्त साईचे असो आता येते मना धरूनिया बाबांच्या चरणा करावी तयास एक प्रार्थना सकल भक्त जना कारणे की हा ग्रंथ सर्वांधरी असावा नित्य पाठांतरी नियमे प्रेमे पारायण करी संकटे वारी तयांची होवो प्रेमाणि श्रद्धायुक्त वाचील जो हासात दिसात अनिष्टे शांततयांची तो हा अध्यात्म तंतुनी विणिला कृष्ण ब्रह्म कथा ही भरला ब्रह्मात्मैक्यरसी तरतरला अपूर्व उथळला वैती या नाथ काव्य नंदनवनी बत्ती सखणांची वृंदावनी या गोड मनोहर सदुखानी ज्ञानी अज्ञानी रमताती करिता हे सच्चरित श्रवण अथवा नेमे पारायण करितील साई समर्थ चरण संकट निवारण अविलंबे धनेच्छुसी लाभेल धन शुद्ध व्यवहारी यशपूर्ण फळ येईल निष्ठे समान येईन भावा विण अनुभव आदरे करिता साई समर्थ सुप्रसन्न करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न ज्ञान धन संपन्नता देई ग्रंथ रचनी साई संकेत तैसे चतयासे गुप्त मनोगत होईल जो तच्चरणानुरक्त धन्य त्या जीवित भक्त ताचे चित्त करूनिया सुसमाहित नेमनिष्ठ हे सच्चरी
वाचावा एक तरी अध्यायनित होईल अमित सुखदाई जयामनी स्वहित विचार तेने हा ग्रंथ वाचावा साचार जन्मो जन्मी साईचे उपकार आनंद निर्भर आठवील गुरु पौर्णिमा गोकुळाष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईच्या उत्सवी नियमी ग्रंथ निज धामी वाचावा जैसा जैसा संग चित्ती तैसी तैसी जन्म प्राप्ती अंते मती तैसी गती शास्त्र संमती आलागी भक्तांचा आधार श्री साई त्या वीण विघ्नेन पडती ठाई लेकुरा लागी कनवाळू माई येथ नवलाई कायती कायवानु कथाया परती शब्दची जेथे पावती उपरती वाटे रहावे मौन वृत्ती योग्य स्तुती ती तीच तरी तीव्र मोक्षेच्छा मनी धरून शुभ कर्मेच नित्य करून श्रवणादि नवविध भक्तीचे सेवन केली अशुद्धांत करण होईल हेन सद्गुरु प्रसादा वीण तया वीणना परतत्वज्ञान ब्रह्मैवाहं नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवणतो होय संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र पिता करी इह सुखा पात्र गुरु इहा मुत्र सुखदाता पिता अर्पील क्षणिक वित्त गुरु अर्पील क्षयातीत अविनाश वस्तु करील प्रतीत अपरोक्ष हातात देईल माता नऊ मास पोटी धरी जन्म देता घाली बाहेरी गुरु मातेची उलटी परी बाहेरील भीतरी घालील अंती गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निश्चंक लाधेल सायुज्यता मग तो स्वये गुरुने हणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल गुरु करीचा आघात करील जन्म मरण निपात गुरु करिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत या परता खड्ग तोमर परशशूल इत्यादी हाती घ्यावे लागेल आघात पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरुची कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तयाचे गुरु हस्ते अनन पुनर्जनन हारक मारा मरे मरे तो मार छेदा माझा समूळ अहंकार जेणे न पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्मा धर्म जेणे मज होईल सुख परम ऐसा मोह भ्रम छेदा नको हा उपद्व्याप जन्माचा जाता शरण निघावयास तव तू उभाचौ बाजूस पूर्व पश्चिम अवघ्या दिशास अधोर्ध्व आकाश पाताळी अवघ्या ठाई तुझावास तरी मज माझी ही तुझावास किंबहुना मी तू हा भेदाभास मानिता सायास मजवाते म्हणून हे माळ अनन्य शरण दृढ धरी सद्गुरु चरण चुकवी पुनर्जन्म मरण ऐसे निजोद्धरण संपादी ही काय थोडी कृति अघटित भक्त उद्धाराया असंख्यात निर्माण केले हे निज चरित हे माड निमित्त करुनिया हे श्री साई समर्थ चरित वावे मजहाते हे अघटित ना तो साई कृपे विरहित पाम रामज अघटित हे नाही फारा दिसांचा सहवास नाही संत ओळखण्याचा अभ्यास अंगी न शोधक दृष्टीचे साहस देखणे अविश्वास पूर्वक कधी न केली अनन्य भावे उपासना कधी न क्षण भर बैसलो भजना ऐसी या हस्ते चरित लेखना करवोनिया जनादावियले साधावयानी जवचनार्थ साईच आठवोनी देती हा ग्रंथ पुरवोनी घेती हा निज कार्यार्थ हे माड हा व्यर्थ नावाला मशके काय उचलावा मेरू टिटवी जई उपसावा सागरु परिपाठी असता सद्गुरु अद्भुत करणी घडवितो असो आता श्रोते जन करितो तुम्हास अभिवंदन जाहला हा ग्रंथ संपूर्ण साई समर्पण साईचा श्रोतृवृंदा सान थोरा माझे लोटांगण एक सरा तुमचे निधर्मेया कथा सत्रा साई चरित्रा संपविले मी कोण येथे संपविणार हा तरी व्यर्थ अहंकार जेथे साई सूत्रधार तेथे हे म्हणणार मी कोण तरी त्यागुनी अभिमान मूल व्याद गावे निज गुरु गुणानुवाद मनोज्ञात्याया बोधप्रद ऐसी या वाग्यज्ञ संपवितो येथे पूर्ण झाला हा ग्रंथ पूर्ण झाला माझा मनोरथ पूर्ण झाला साई कार्यार्थ मीही कृतार्थ जाहलो ऐसा ग्रंथ अध्ययिता संपूर्ण मनकामना होतील पूर्ण हृदयी धरिल्या सद्गुरु चरण होईल उत्तीर्ण भवसागर रोगिया होय आरोग्य दरिद्री होय धनाढ्य संकल्प विकल्पा येई स्थैर्य दीना औदार्य लाभेल पिशाच बाधा अपस्म
ಗ್ರಂಥಾವರ್ತನೆ ಹೋತೀಲ ದೂರ ಮೂಕ ಪಂಗ ಪಂಗೂ ಬದಿರ ತಯಾಹಿ ಸುಖ ಕರಹೇ ಶ್ರವಣ ದೋಶಕ್ತಿಮಾನ ಪರಮೇಶ್ವರ ತಯಾ ಸದಯಾಸಿ ಪಡಲಾ ವಿಸರ ಐಸೆ ಜೆ ಅವಿದ್ಯಾ ಮೋಹಿತ ನರ ಹೋಯಿಲ ಉತ್ಥಾರ ತಯಾಂಚ ನರ ಅಸೂನಿ ಅಸುರಾಚಾರ ಕರೂನಿ ಮಿಥ್ಯಾ ದವಡಿತಿ ಶರೀರ ಸಂಸಾರ ಮಾನಿತಿ ಸುಖಾಚೆ ಆಗರ ಹೋಯಿಲ ಉತ್ಥಾರ ತಯಾಂಚ ಅಗಾಧ ಸಾಯಿ ನಾಥಾಂಚಿ ಕರಣಿ ಹೇ ಮಾಡನಿತಾಂತ ಸ್ಥಾಪಿಲಾಚರಣಿ ದಯಾಲ ನಿಜ ಸೇವೆ ಸಿಲಾವುನಿ ಸೇವಾಹಿ ಕರವುನಿ ಘೇತಲಿ ಶೇವಟಿಯಿಜೋ ಜಗತ್ ಚಾಲಕ ಸದ್ಗುರು ಪ್ರಬುದ್ಧಿ ಪ್ರೇರಕ ತಯಾಚರಣಿ ಅಮಿತ ಪೂರ್ವಕ ಲೇಖಣಿ ಮಸ್ತಕ ಅರ್ಪಿತೋ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಸಜ್ಜನ ಪ್ರೇರಿತೇ ಭಕ್ತ ಹೇಮಾಡಪಂತ ವಿರಚಿತೇ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೇ ದ್ವಿಪಂಚಾಶತ್ತಮೋಧ್ಯಾಯಃ ಸಂಪೂರ್ಣಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂ ಭವತು ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ